है तीसरा श्लोक सातवा यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्या रभतेर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते। जो अंतरी दृढ़ परमात्म रूपी गूढ़ बाह्यांतरी रूढ़ लौकिक भागु जो इंद्रिया आज्ञा न करी विषयांसे न भय धरी प्राप्त कर्म ना भेरी उचित जैसे तो कर्मेन्द्रिय कर्मी रहा तथा तरी न नियमी परि तेथिंचेनी उर्मी झाकोळेना तो कामना मात्रे न घेपे मोह मळे न लिंपे जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र तैसा संसर्गा माजी असे सकळांसारिखा दिसे जैसे तोय संगे आभासे भनबिंब तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणीची देखिजे येरवी निर्धारिता नेणिजे सोय जयाची ऐशा चिन्ही चिन्हितो देखसी तोची मुक्तो आशा पाश रहितो वळखपा अर्जुना तोची योगी विशेष जे जो जगी म्हणूनी ऐसा होय या लागी म्हणिपे तूते तू मानसा नियमो करी निश्चय होय अंतरी मग कर्मेन्द्रिय व्यापारी वर्त तू सुखे।
स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सदसंतन की जय 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 रघुवीर सनातन। मां ही पार्थ व्यपाश्रित्य येति स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेति यान्ति परां गतिम्। नवाध्याय 32वां श्लोक। ज्ञानेश्वरी मध्ये आलेली भक्ती ही श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम या अंगानी आलेली भक्ती असा मूळ विषय आपला चाललेला आहे आणि हा विषय आपला सुरू झाला त्याला जवळपास माझ्या कल्पनेप्रमाणे 5-6 वर्ष तरी झाली असावीत। त्याच्यामध्ये भगवद्गीते गीतेमध्ये श्रवणाविषयी जे आलेलं आहे ते आणि ज्ञानेश्वर महाराजांनी श्रवणाविषयी जे सांगितलं ते सर्व असं आपण सलग ज्ञानेश्वरी न पाहता ज्याला क्रॉस सेक्शन म्हणू आडवा छेद म्हणू तशा पद्धतीने सगळं पाहिलं. तसंच कीर्तन भक्तीबद्दल जे भगवंतांनी सांगितलं ते आणि त्या अनुषंगाने अर्थात ज्ञानेश्वर महाराजांनी जे निरूपण केलं तेही असंच सर्व ज्ञानेश्वरीभर जे आलं ते आपण पाहिलं. कीर्तनाच्या बाबत पाहत असताना आपण रूपवर्णन गुणवर्णन किंवा रूप कीर्तन गुणकीर्तन तत्वाचं म्हणजे परमात्म तत्वाचं किंवा भगवंतांचं जे परमात्मत्व आहे त्याबद्दल अर्जुनाने केलेली स्तुती ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली सद्गुरु स्तवन फार मोठा विषय तो झाला. आणि कीर्तन भक्तीच्या संदर्भात पाहत असताना 18व्या अध्यायाच्या कीर्तन भक्तीवर म्हणजे 18व्या अध्यायाच्या गुरु नमनाच्या ओव्यांवर फार प्रदीर्घ प्रवचन झाली आणि त्याच्यावर जय जय देवश्री गुरु असं एक पुस्तक निष्पन्न झालं. विष्णोः स्मरणम याच्यावर बोलताना जो विषय निघाला त्या विषयामध्ये मुख्यतः ओम तत्सत हे जे नाम त्या नामाचा विनियोग सांगत असताना भगवद्गीतेचा आढावा घेतला गेला आणि गीता दर्शन हा ग्रंथ झाला. आपण फार वेगळ्या पद्धतीने चालायला सुरुवात केली. ओम तत्सत हे ब्रह्मनाम त्याच्यातला ओम काय आहे तत् काय आहे सत् काय आहे याच्याकरता भगवद्गीता समजून घेणं आवश्यक आहे. 17व्या अध्यायाच्या अखेरीला आलेला तो श्लोक असल्यामुळे तोपर्यंत असलेली भगवद्गीता म्हणून 18वा अध्याय देखील त्याच्यानंतर पुढे जाऊन अशा प्रकारे आपण पुष्कळ भरार्या मारल्या. मग पादसेवन अर्चन वंदन आणि दास्य हे भक्ती प्रकार एकत्रित पाहायचं ठरवलं आणि ते पाहत असताना माझ्या कल्पनेप्रमाणे हा विषय संपलेला आहे. आता जर काही असेल तर 15व्या अध्यायामध्ये काही ओव्या गुरुनमनाच्या ओव्यांच्या नंतरच्या ओव्या या मला घ्यायच्या आहेत या विषयाच्या अंतर्गत घ्याव्यात असं वाटतं. पण त्यापूर्वी आणि हा विषय मागच्या वेळेला संपवल्यानंतर जे 2-3 श्लोक इथून पुढे आलेले आहेत तर त्या श्लोकांवर बोलण्याचा एक मोह झाल्यामुळं थोडं अजून विषयांतर करून मी हे श्लोक घ्यायचं ठरवलं. हा जो विषय आहे या विषयाची सुरुवात आपण अनन्याश्चिंतयंतो माम ये जनाः तर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगस्य क्षेमं वहाम्यहम् आदी जे श्लोक आहेत तर ते अधिष्ठानाला ठेवले आणि पत्रम पुष्पम फलम तोयम योने भक्त्या प्रयच्छती इथपासून खरी सुरुवात केली आणि हा श्लोक वाचून त्या मागच्या श्लोकांवर प्रथम निरूपण केलं. या पत्रम पुष्पम फलम पेयम याची भूमिका तयार होण्यासाठी म्हणून आपण तिथपासून सुरुवात केली, म्हणजे चार पाच आधीचे श्लोक. आणि ही अर्पण भक्ती मग यत करोशी यदश्नासी यत जुहोशी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम शुभाशुभ फलैहि एवं मोक्षसे कर्मबंधनैहि संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम उपैष्यसि समोहं सर्वभूतेषु नमे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु माम भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् अपि चेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाक् साधुरेव स मंतव्यः सम्यक् व्यवसितो हि सः. हा श्लोक मागच्या वेळेला आपण घेतला. भजन दुराचार्यातला दुराचारी जरी तरी देखील जर अनन्य होऊन करेल तर तो साधू जाणावा, सम्यक व्यवस्थितो हि सहा, त्याचं सगळं जीवन सम्यक होऊन जातं, त्याची सगळी कर्म सम्यक होऊन जातात. क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छती, आणि तो त्वरित जवळपास त्वरित क्षिप्रम धर्मात्मा म्हणूनच जाणला जातो घडतो आणि शाश्वत शांतीला प्राप्त होतो. कौंतेय प्रतिजानी ही नमे भक्ता प्रणश्यती, हे अर्जुना असं जाण की माझ्या भक्ताचा नाश होत नाही. माझ्या दृष्टीने या आश्वासनापर्यंत हा पादसेवन अर्चन वंदन आणि दास्य हा विषय संपला असं मी गृहित धरलेलं होतं. पण असं झालं की मागच्या रविवारी पावसला जाताना आणि या शेवटच्या श्लोकावर निरूपण करून मग निघालो, तर प्रवासामध्ये सुनीलदादा मिलिंददादा पंकजदादा पोफळे काका या सर्वांबरोबर अर्थातच नुकत्याच झालेल्या प्रवचनाबद्दल विषय निघाला आणि मी असं म्हटलं की या ठिकाणी हा विषय मी संपवला. तेव्हा मला ही मंडळी म्हणाली की पुढचे श्लोक का घेणार नाही, जे पाप योनी आहेत ते माझा आश्रय जर धरतील तर परमगतीला जातील असं इतकं मोठं आश्वासन ज्याच्यात आहे. तसं स्त्रिया वैश्य आणि शूद्र ते पियांती पराम गतीम, त्यांना देखील परमगती, म्हणजे इथं बहुसंख्येने कदाचित आपल्या इथलं प्रमाण 60-40% असेल स्त्रियांचं आणि पुरुषांचं 40% असेल, तर त्यांना देखील, म्हणजे जे 40% ऐकायला आलेले आहेत त्यांना देखील परमगती, याच्यात काही व्यंग नाही का? स्त्रिया खरं परमार्थाला इतक्या अनुकूल असताना स्त्रियांना देखील परमगती मिळते असं भगवंत म्हणतात, हे सगळं काय आहे याच्यावर तुम्ही बोला. वैश्य आणि शूद्र अशा प्रकारे विषय सुरुवातीला थोडासा गांभीर्याने मग गमतीने परत गांभीर्याने असं झाला. किं पुनर्ब्राह्मणा हा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. पूर्वी समाजात अस्तित्वात असलेल्या वर्णव्यवस्थेमध्ये जी आता उरलेली नाही, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र याच्यात पहिल्या श्लोकामध्ये वैश्याहा आणि शूद्राहा असा उल्लेख केला आणि पुढच्या श्लोकामध्ये मग ब्राह्मण आणि क्षत्रियांना काय अडचण आहे असं भगवंत म्हणाले. तर आत्ताच्या काळाच्या संदर्भात देखील याच्यावर तुमच्याकडून ऐकायला आवडेल असं मला ही मंडळी म्हणायला लागली. आणि मन मना भव मत भक्त मद्याजी माम नमस्करू मामे वैश्यसी युक्तैव आत्मानं मत्परायण हा या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे, पण तो मात्र मी आता या निरूपणाच्या ओघात घेणार नाहीये, शेवटचा श्लोक, कारण तो आत्मनिवेदन भक्ती करता म्हणून मी राखून ठेवलेला आहे, पण इथपर्यंत मी यावं असा विषय निघाल्यामुळे केवळ मी आता हे पुढचे श्लोक देखील घ्यायचं ठरवलं। खरंच विषय खूप चांगला आहे। माम ही पार्थ व्यपाश्रित्य येती सिहु पापयोनया, पापयोनी याचा अर्थ वेगवेगळ्या मंडळींनी वेगवेगळा केलेला आहे। कोणी पापयोनी म्हणजे पशु आदी योनी असा केलेला आहे, म्हणजे जसं गाय कुत्रा इत्यादी हत्ती, तर कोणी पापयोनी याचा अर्थ मनुष्य जन्माला येऊन इतकी पाप करणाऱ्या व्यक्ती असा अर्थ केलेला आहे, अति अति पापात बुडालेल्या व्यक्ती म्हणून पापयोनाया असा अर्थ केलेला आहे। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या समाज रचनेत जी पूर्वी अस्तित्वात होती, परत परत मी सांगतोय, पण या समाज रचनेमध्ये देखील न बसणारे असे समाज मनुष्य मात्रांमधलेच ज्यांना कदाचित भगवंत पापयोनया असं म्हटले असावेत, जसे वाटमाऱ्या करणारा समाजच समाज वाटमाऱ्या करणारा असतो। फासे पारधी नावाचा समाज हा चोऱ्या करणारा समाज म्हणून आत्ता अलीकडे पर्यंत प्रसिद्ध होता, आता राहिला नसावा। मी जेलमध्ये होतो तेव्हा आमच्या शेजारच्या खोलीमध्ये एक फासे पारधी धरून आणलेला होता, त्याच्यावर 302 खुनाचा 302, तर त्याच्याकडून अपराध असा झालेला होता की एका पालीवर भांडणं चालली ती, आणि ते गावाच्या बाहेर त्यांची पाली असते, आणि तिथं त्याला असं सांगितलं की तुझ्या आईला मारत आहे कोणीतरी, म्हणून तो तिरुनिरुप गेला आणि त्यांनी काठी हाणली डोक्यात कोणाचं, तर तो माणूस जागच्या जागीच गेला। तर गरीब लोकांच्या बाबत तर असं घडतं की त्याचा खटला हा कोर्टात 8 वर्ष झाली उभाच राहिला नव्हता, पण 302 कलम असल्यामुळे जामीन देखील मिळत नाही, त्यामुळे तो तुरुंगात होता। तो म्हणाला 3 पळून गेलो आतापर्यंत संधी मिळाल्यावर, पण आपण कुठेही जा हे धरून आणतातच म्हणला। आता इथंच राहतो म्हणला, आणि तो एक एक दिवस, म्हणजे तुम्हाला असं सांगतो की एक दिवस असा होता की रात्री आम्ही राजबंदी होतो तर आम्हाला कुलप लावून ठेवत होते, राजबंदी पळून जाण्याची कोणती शक्यता नसताना स्वतःहून प्रस्थापित सरकारविरुद्ध अपराध करून तुरुंगात गेलेले, पळून जायची शक्यता नसताना देखील तुरुंगात कुलप लावून आम्हाला ठेवत असतच, रात्री दिवसा उघडी आम्ही इकडे तिकडे थोडे बहुत फिरत असू। तर रात्री पोलीस खात्याचा कारभार सांगतो की एक ही पोलीस जागेवर नव्हता, आणि हा जो फासे तारधी होता तर त्याच्याकडे सगळ्या किल्ल्या आणि तो स्टुलावर बसलेला होता, तुम्हाला सगळे कुठेतरी गेले असतील 2-4 जण, आणि तो तिथे स्टुलावर बसलेला होता 2-4 तास आमच्याशी मधून मधून येऊन गप्पा मारत होता। तो म्हणाला कुठं पळून जाऊन काही उपयोग होत नाही, कुठेही जाय बघे मानतातच। तर कदाचित पापयोनया असं जे म्हटलेलं आहे तर ते या अशा कुठल्या तरी जे समाज समजले जातात। खरं म्हणजे हा फासे पारधी समाज आहे याला ब्रिटिशांनी वाईट ठरवलं। ब्रिटिशांनी असं लक्षात घेतलं की कुठेही चोऱ्या होतात तेव्हा यांच्याकडे झडत्या घेतल्या की मिळतात, म्हणून तो समाज गुन्हेगारी समाज म्हणूनच जाहीर केला, आणि काही झालं तर पहिले चोप त्यांनाच बसायचे। आता आता त्याच्यात सुधारणा व्हायला लागलेली आहे।
जे मानव काय हक्क अधिकार वगैरे मानवाधिकार या याच्या खाली प्रत्येकावर तुम्ही संशय घेऊ नका म्हणून ते कार्यकर्ते म्हणायला लागले. म्हणून आता जरा त्यांना बरे दिवस आहेत. तर असे एकतर पशु आदी योनी असे तरी असावेत पाप योनीमध्ये किंवा या चारही वर्णामध्ये न बसणारे पण मनुष्य म्हणून जगणारे आणि अतिशय गुन्हेगारी प्रवृत्तीचे क्रिमिनल मेंटॅलिटी असणारे असे म्हणजे चोऱ्यांपासून खुनापर्यंत काहीही करायला सरळ तयार असतात असे. तर असा कदाचित अर्थ असेल पापयोना याचा असा अजून कोणीतरी एक श्लेष काढलेला आहे. तसंच स्त्रिया वैश्या तथा शूद्रा त्याप्रमाणेच स्त्रिया वैश्य आणि शूद्र ते देखील परागतीला परमगतीला जातात असा हा महत्वाचा श्लोक आहे. हा नववा अध्याय विशेष करून हे जे शेवटचे श्लोक आलेले आहेत अतिशय आश्वासक असे त्यामुळे रामनामासारखा पवित्र होऊन गेलेला आहे. पतितांना पावन करणारा आणि सर्व समाजाला मोक्षाची सारखी संधी आहे असं सांगणारा असा हा अध्याय आहे. मागच्या श्लोकावर निरूपण करताना क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांती निगच्छती सुदुराचारो दुराचारातला दुराचारी देखील जर उत्तम रीतीने अनन्य होऊन मला भजेल तर तो साधू होऊन जातो आणि त्वरित धर्मात्मा होतो शाश्वत शांतीला प्राप्त होतो माझ्या भक्ताला नाश नाही असं सांगताना दुराचारी म्हणून देखील ज्या व्यक्ती वर्णन केल्या असतील त्यांच्याही पुढची कडी म्हणून हे पापयोनी असावेत. ज्यांनी आपल्या उत्पन्नाचं साधन हे दुसऱ्याला लुकल्याखेरीज नाहीच असं ठरवलं असे समाज उपयोगी कोणतीही कला अवगत नाही आणि समाज आपल्या कर्मांनी समाजाची कोणत्याही प्रकारे सेवा करून त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा असं ज्यांना माहीतच नाहीत असे ते पापयोनी. त्यांनी आपली सगळ्यांची कर्म एकमेकांना पूरक आहेत आणि त्या कर्मातूनच आपल्याला काहीतरी मिळतं आणि त्याच्यातून आपला उदरनिर्वाह होतो. पण या कुठल्याच कर्मामध्ये जे बसत नाहीत जे ज्यांनी बांधून घेतलेलं नाही आपल्याला असे पापयोनी अथवा अगदीच मूढ योनी म्हणजे पशूंचेच ज्यांना जन्म लाभलेले आहेत असे कोणी असं म्हटलेलं आहे लोकमान्यांसारख्यांनी विशेष करून की पशूंना म्हणजे खूप तर्क चालवल्यावर जे घडतं ते की पशु जे आहेत त्या पशूंना इतकं सगळं समजून आणि ते पशु आश्रयाला येणं परमात्म्याच्या ही फारच कठीण गोष्ट. त्यामुळे पापातच जन्म आणि पापच करणाऱ्या अशा लोकांना उद्देशून हे लिहिलं असावं. कारण ज्यांना साधीही विचार करण्याची कुवत नाही आणि भगवंत तर भगवद्गीतेमध्ये कुठेही ज्ञान प्राप्तीचा क्रमच सोडत नाहीत दुराचारी असेल तरी पश्चाताप मग आचरण चांगलं मग कर्म चांगलं मग धर्माकडे ओढा मग ध्यानाचा अभ्यास इथेही मागच्या श्लोकातही त्यांनी तसंच सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण करताना आता पवित्र तयाचे जी कुळ मागचं द्या सोडून इथून पुढे आता त्याचं कुळ पवित्र अभिजात्यतेची निर्मळ जन्मलेयाचे फळ तयासीच जोडले तो सकळही पडून नाला तो पडतो. दुराचारी असेल तरी देखील नंतर तो अभ्यास करतो. अभ्यास करणं भगवद्गीतेला अपेक्षित आहे. काय जर त्याच्या कुवतीप्रमाणे असेल पण तो अभ्यास करेल तो तप देखील करेल. तपे तोची तपी नला अष्टांग अभ्यासीला योगू देणे म्हणजे न करता त्यांनी हे सगळं तप केलं अभ्यास केला म्हणजे जो भगवंताला शरण आला त्यांनीच तप केलं असे टोकाचा अर्थच घ्यायला पाहिजे तसं नाही. त्याचं आचरण सुधारेल आणि तो कर्म चांगली करेल मग तो तप देखील करेल तो योगाचाही अभ्यास करेल. अष्टांग अभ्यासीला योगू देणे हे असो बहुत पार्था तो उतरला कर्मे सर्वथा. सर्व कर्म उत्तम रीतीने तो उतरला कर्माच्या परीक्षेमध्ये. जयाची अखंड गा आस्था मजची लागी म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी देखील तसंच विशेष निरूपण केलेलं आहे. तर हा पशु जन्मात आलेले आहेत त्यांना अशा प्रकारे काय असतो त्यांची कर्म कशी सुधारणार ते शास्त्राचं अध्ययन कसं करणार ते योगाचं वगैरे अनुष्ठान कसं करणार मग भगवद्गीतेचा जो क्रम आहे तो चुकलाच की पशूंना मोक्ष कसा प्राप्त होईल. ही जी भगवद्गीता आहे या भगवद्गीतेचं वैशिष्ट्य असं की एकाच बाजूनी परमात्मा म्हणून एक तत्वज्ञान जसं सांगितलं आणि त्या परमात्म्यालाच मी असं म्हणाले भगवंत जसं याच नवव्या अध्यायामध्ये मया ततम इदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तीना मत्स्थानी सर्व भूतानी परमात्मा उद्गार काढतो आहे. हे सर्व इदं जगत हे सर्व जगत मया ततम मीच भरलेलं आहे. अव्यक्त अशा मीच परमात्म्यानीच हे सर्व जगत व्यापलेलं आहे. माझ्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत म्हणजे श्रीकृष्ण नव्हे तर परमात्मा बोलतो आहे. मी परमात्मा या भावनेनी भगवंत बोलत आहेत व्यक्ती या भावनेनी नाही. असे जसे उद्गार आहेत तसे श्रीकृष्ण बोलतो आहे या पद्धतीने उद्गार स्वाभाविकच आहेत कारण अर्जुनाशी संवाद साधलेला आहे. जसं 18व्या अध्यायामध्ये मन मना भव मत भक्त हा मत बियाजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियसीमे. इथं प्रतिजाने प्रियसीमे हे कृष्ण म्हणून सांगतात अर्जुनाला की तू मला प्रिय आहेस परमात्मा म्हणून बोलत नाहीयेत. तर ही भगवद्गीता कृष्ण म्हणून संभाषण आणि परमात्मा म्हणून फार व्यापक अर्थाने स्टेटमेंट्स विधानं अशी सरमिसळ आहे. या ठिकाणी जे भगवंत बोलताहेत ते कृष्ण म्हणून बोलताहेत. माम ही पार्थ व्यपाश्रित्य येती स्यु पापयोनयः. पापयोनी असली तरी देखील जर माझा आश्रय असेल तर मला भगवंतांचं स्वतःचं चरित्र याच्यात दिसतं या श्लोकात. अनेकदा विचार करायला लागलं तर कारण भगवंतांच्या जवळ गायी राहिल्या त्या काळात सबंध आर्यावर्तामध्ये सारथ्य कर्मामध्ये त्यांच्यासारखा कुशल कोणीही नव्हता असं म्हणतात की एक शल्य होता. म्हणजे जे सारथी कुळात जन्माला आलेले होते ते देखील नव्हते तर क्षत्रिय कुळात जन्माला आलेले भगवंत क्षत्रिय कुळात जन्माला आलेले शल्य हे या सारथ्य कर्मात सर्वात निपुण समजले जात होते. त्याच्यात भगवंतांचं वैशिष्ट्य असं की भगवंतांच्या जवळ मोहिनी होती. काय हो
ती माहीत नाही. आपण मनुष्याला बुद्धिमान तर सर्वांनी ठरवलेलंच आहे. आपण मनुष्य मात्र असल्यामुळं आपण बुद्धिमान आहोत असं आपण आपल्याला ठरवलेलं आहेच, प्रश्नच नाही. पण मनुष्याला देखील समजत नाहीत अशा कित्येक गोष्टी, सूक्ष्म संवेदना, जगतातलं ज्ञान, भावभावना या पशु आदींना समजतात हेही मनुष्याला मान्य झालेलं आहे. एव्हाना जशा त्या सुनामीच्या लाटेमध्ये प्राणी वाचले, कसे वाचले कोण जाणे, सगळे पळून गेलेले होते, माणसं मात्र सापडली. म्हणजे अशी पाहत उभी होती की समुद्र इतका मागे गेला, काय काय असेल कोण जाणे. तिथून पळावं असं देखील सुचलं नाही की समुद्र इतका मागं, मैलम मैल मागं समुद्र, दोन पाच मैल मागं जावा समुद्र, काय काय होतंय काय. आणि जेव्हा गडगडाट पर्वतासारख्या लाटा यायला लागल्या तेव्हा पळता कुठे येते. पण पशूंना समजलेलं होतं काय घडणार आहे ते. तेव्हाची वर्णनं आपल्या सगळ्यांना आठवत असतील की पशु आणि पशूंच्या बरोबर जाणारा आदिवासी मानव हा वाचला, पण माणसाला नाही, रेल्वेच्या रेल्वे वाहून गेल्या. पशूंना लहरी समजतात आणि प्रत्येक व्यक्तीच्या अवतीभोवती लहरी असतात, विचाराच्या लहरी असतात. जर तुमच्या ठिकाणी काम निर्माण झाला तर कामाच्या लहरी अवतीभोवतीच्या वातावरणात प्रसृत होत असतात. क्रोध निर्माण झाला तरी देखील त्याच्या लहरी प्रसृत होत असतात. आता या केवळ गोष्टी राहिलेल्या नाहीत तर त्या मोजता येणं देखील शक्य झालेलं आहे. हे शास्त्रांनीच सिद्ध केलेलं आहे. जर व्यक्ती शांत असेल तर तशा देखील लहरी अवतीभोवती प्रसृत होत असतात. व्यक्तीच्या भोवती एक ऑरा तयार होतो आणि हे सत्य आहे हे समजलेलं आहे. मी मध्ये काही वाचत होतो तर मला असं वाचनात आलं की एक शास्त्रज्ञ हा दुसऱ्या देशाकरता हेरगिरी करतो असा सरकारला संशय आल्यावरून सरकारनी, त्या गव्हर्नमेंटनी, बहुतेक रशियातली गोष्ट आहे, त्यांनी तो घरात नसताना तिथं एक अतिसंवेदनक्षम असं यंत्र दडवून ठेवलं. तो जे करेल, जे बोलेल ते त्याच्यातून बाहेर विशिष्ट ठिकाणी जावं, ऐकू यावं किंवा नोंद व्हावी असं त्याच्यामध्ये हेतू होता. त्याचा कुत्रा घरात होता, तो जरी नव्हता तरी. आणि तो मनुष्य, तो शास्त्रज्ञ घरी आल्याबरोबर कुत्र्यांनी भुंकून भंडावून सोडलं. तो कुत्रा त्याला भुंकून काहीतरी सांगतोय असं वाटत होतं, त्यांनी दुर्लक्ष केलं. पण मग नंतर त्याच्या असं लक्षात आलं की विशिष्ट ठिकाणी तो घेऊन जातो आहे आणि दडवून ठेवलेलं तिथलं ते यंत्र त्याच्या संवेदना कुत्र्याला मात्र समजत होत्या. ते त्या शास्त्रज्ञाला सापडलं त्या ठिकाणी. कुत्र्याला वासाने देखील संवेदना कळते. पशूंच्या ठिकाणी ही विशेष शक्ती आहे हे जवळपास आता सगळ्यांना मान्य आहे.
हे भगवंतांच्या चरित्राशी अशा करता लागू आहे की परमशांत असा परमात्मा स्वरूप झालेला असा महात्मा जर असेल तर त्याच्या जवळ मूढ योनीमध्ये जन्माला आलेले पशु आदिक प्राणी देखील संतुष्ट होतात। त्यांना कोणत्या प्रक्रियेने ज्ञान होतं हे इथं दिलेलं नाहीये आणि आपणही त्याचं फार विश्लेषण करू शकत नाही, कारण तसं विश्लेषण करण्यासाठी असणारी क्षमताच आपल्या ठिकाणी नाही। ते परमगतीला कसे जातात हे आपल्याला माहीत नाही, पण भगवंतांचे शब्द आहेत की ते परमगतीला जातात। भगवंतांच्या अवतीभोवती नुसते बाहेर पडले तरी गाई वासरं सगळे येत असत असं वर्णन आहे। साईबाबांच्या अवतीभोवती अशा प्रकारे होतं, अक्कलकोट स्वामी महाराजांच्या बाबत असं होतं, दत्तात्रेयांच्या बाबत असं होतं, ते तर प्रसिद्धच आहे चित्र। शांत लहरी देखील ग्रहण करून व्यक्ती जशी शांत होते, व्यक्तीला उलट कमी समजतात, सगळ्या माणसांना संतांजवळ असणाऱ्या लहरी कळत नाहीत, काही जणांनाच कळतात, त्याच्याकरता तोही तितपत सात्विक असणं गरजेचं आहे, पण प्राण्यांना सरसहा कळतात। भगवान बुद्धांचा चुलत भाऊ देवदत्त नावाचा, तो भगवान बुद्धांचा फार द्वेष करत असे। दोघेही बरोबरच लहानाचे मोठे झालेले होते, राजघराण्यातले होते, राज्यावर दोघांचाही हक्क होताच। एकाच तोलामोलाचे असे होते आणि एकाच वयाचे होते। बुद्धांची वाट बदलली, देवदत्ताची तीच राहिली, पण देवदत्त हा बुद्धांचा द्वेष करायला लागला। इतकी मंडळी भगवान बुद्धांच्या दर्शनाला येतात, त्यांच्यासमोर नम्र होतात, ते देवदत्ताला सहन होत नसे। त्याला असं वाटत असे की याच्यात विशेष असं काय आहे, ज्याच्यावर मी खेळलो, ज्याच्यावर मी बागडलो, ज्याच्याबरोबर अनेक वेळेला जिंकलो, तर त्यांनी सगळ्या जगाला जिंकावं हे त्याला तितकंस पटत नव्हतं, त्याच्या अहंकाराला कुठेतरी धक्का बसत होता। म्हणून असं म्हणतात की देवदत्तांनी एकदा भगवान बुद्ध ध्यानाला बसलेले असताना वरून एक दगड देखील लोटून दिलेला होता, तो बुद्धांच्या अगदी जवळून खाली जाऊन पडला। अगदी योगायोगाने किंवा नशिबाने बुद्धांना काही झालं नाही। त्याच्यावर भगवान बुद्ध असं म्हणाले की देवदत्त याच्यापेक्षा दुसरं काय करू शकत होता, तो जे करू शकतो ते त्यांनी केलं। पण दुसऱ्या वेळेला देवदत्तांनी एक माजलेला आणि वेड लागलेला हत्ती भगवान बुद्धांवर सोडला। समोर येणाऱ्याला सगळ्यांना सरसकट उचलून फेकून देईल असा वेडा झालेला हत्ती भगवान बुद्धांच्या समोर आला आणि भगवान बुद्ध संपतील असं वाटत होतं, पण गुडघे टेकून त्यांच्या समोर बसला आणि त्यांनी डोकं टेकवल्यासारखं भगवान बुद्धांच्या समोर स्वयं ठेवले। कारण हत्तीला जरी वेड लागलेलं असलं तरी हत्तीच्या संवेदना जाग्या होत्या आणि शांत पुरुषाकडून येणारे तरंग देखील तो स्वीकारू शकत होता। इथे अजून पुढे याची या गोष्टीचीही शास्त्रीय मीमांसा होईल, ही दंतकथा वाटावी अशी गोष्ट आहे. पण धनी पण याच न्यायाने ज्या न्यायाने शास्त्रज्ञ शोधताहेत की जर अशा परमपुरुषाचा सहवास असेल तर पशूंची वृत्ती बदलते. माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपी स्यु पापयोनयः. ज्ञानेश्वर महाराजांनी पापयोनीबद्दल बोलताना असं म्हटलंय, अगा नावे घेता वोखटी, नावं घेला देखील अडचण, जे आघवेया अधम अधमांची शेवटी. सर्व अधम आहेत त्यांच्यातही शेवटी जे जाऊन बसतील असे ती पापयोनी ही किरीटी जन्मले जे. अशा पापयोनीमध्ये ज्यांचा जन्म झाला, काही जन्मसिद्ध शहाणपण वेडेपण ज्ञान अज्ञान विकार आजार भावना स्वभाव प्रकृती ही मिळतच असते, ती जन्मजात असते. अशा करता असते की चमत्कार काहीच नाही, जे तुमच्या आई वडिलांमध्ये आहे त्याच्यातूनच तुम्ही जन्माला आल्यामुळं ते सगळं तुमच्यापाशी येणारच. अशा पापयोनीमध्ये जे आघवेया अधमांची शेवटी, सगळ्या अधम मंडळींची क्रमवारी केली तर सर्वात शेवटी उभं राहण्याचा ज्यांचा मान आहे, इतके अधम अशा मध्ये जन्मलेले असे ते पापयोनी मूढ, त्यांना जन्मजात अज्ञान जन्मजात प्रकृतीमध्ये वैगुण्य स्वभावात वैगुण्य मूर्ख जैसे का दगड. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात यांना काही सोय नाही, हे जसे दगड असावेत इतके मूर्ख, तरी माझ्या ठाई दृढ सर्व भावे. पण जर माझ्या ठिकाणी सर्व भावानी दृढ झाले काही समजलं नाही तरी चालेल, माझ्या ठिकाणी भाव असला तरी देखील पुरे. परवा मला कोणी सांगितलं की लाटू महाराज रामकृष्णांच्या जवळ जे आले, मी त्यांना पापयोनी किंवा मूढ म्हणून गोष्ट सांगत नाहीये, मात्र लक्षात घ्या ते बिहारमधून कलकत्त्यात आलेले होते. आणि पूर्वी जसं अजून बंगालमध्ये ती आहेच पद्धत की खूप श्रीमंत लोक गरीब लोकांना घरी नोकर म्हणून ठेवतात आणि जन्मभर नोकर म्हणूनच ते राहतात, त्यांची मुलंही नोकर म्हणूनच जन्मभर तिथं राहतात. त्यांना दोन वेळचं खायला द्यायचं आणि घरात त्यांनी कामं करायची, याच्याखेरीज त्यांच्या वाट्याला काही नाही. तसे ते लाटू अगदी लहान मुलगा असताना कलकत्त्यात आले आणि ते ज्यांच्याकडे कोणाकडे रामचंद्र दत्त, तर ते रामकृष्णांकडे यायचे. त्या रामचंद्र दत्तांबरोबर हे लाटू देखील गडी असल्यामुळं गडी म्हणजे काय लहान मुलगा ते यायचे. वय लहान असल्यामुळं आता हा हे मालक आहेत आणि यांच्याकडे जन्मभर राहायचंय इतकं देखील कळत नसलेलं लाटू म्हणाले, माल तुमच्याकडे नाही राहायचं, माल त्यांच्याकडे जाऊन राहायचंय असं म्हणाले. रामकृष्णांकडे माल जाऊन राहायचंय, पैसे देऊन विकत आणलेली माणसं अशी कोणी सोडत नसतं. पण ते रामचंद्र दत्त का असं तर माल तिथं जास्त बरं वाटतं, तुमच्याकडे बरं वाटत नाही असं तो मुलगा रामकृष्णांना म्हणाला. तर रामचंद्र दत्त म्हणाले की रामकृष्णांना विचारू, तर रामकृष्ण म्हणाले की ठेवून घ्या त्याला इथं, तुमची हरकत नसेल तर इथं ठेवायला मला चालेल, मी याचं सगळं करेन, तुला इथं काम करायला लागतील. पण म्हणाले की तो तुझा पगार घेणार, मी तर याला पगार नाही देऊ शकणार आणि इथं हा नुसती कामं करणार, हे असं कसं काय चालायचं? तर रामचंद्र दत्त म्हणाले की तुमच्याकरता हा नोकर मी देऊन टाकला, मी देईन याचा पगार. आणि लाटू तिथं राहिले. अधम योनी नसेल, पाप योनी नसेल, पण अतिशय गरीब, फारच दडपलेले असे निश्चित असतील की जेव्हा आपला एवढा छोटा मुलगा कोणाकडे तरी कायम नोकरीला पाठवावा गडी म्हणून, आणि त्यांनी आयुष्यभर रामकृष्णांचे कपडे धुतले, घर सारवली, केर काढले, त्यांची सगळी निजांगांनी सेवा केली, बाकीचे चांगल्या घरातले तरुण येत होते रामकृष्णांकडे शिकलेले, त्या काळात ग्रॅज्युएट झालेले. आणि हा मूर्ख जैसे का दगड असाच होता, येता येतात जसं जमेल तसं ऐकत होता. पण रामकृष्णांच्या ठिकाणी सर्व भावानी अतिशय दृढ वृत्ती होती, म्हणून मग नंतर देखील या सुशिक्षित मुलांनी, चांगल्या घरातल्या मुलांनी लग्न न करता संन्यासी राहायचं ठरवलं. तर लाटू महाराजांना पर्याय काय होता? एकतर नव्हता, पण दुसरीकडे गडी म्हणून जाऊ शकले असते, पण या मुलांमध्ये राहायचं त्यांनी ठरवलं. विवेकानंद अमेरिकेहून परत आल्यानंतर उपनिषदांवर त्यांचं व्याख्यान कलकत्त्यात होतं, आणि ते व्याख्यान चालू असताना त्या हॉलच्या बाहेर मोठ्या ज्या खिडक्या होत्या त्या खिडकीच्या अगदी बाजूला अंगणात एका कट्ट्यावर बसलेला लाटू विवेकानंदांना दिसत होता. आणि विवेकानंद परमात्म्याचं वर्णन उपनिषदातलं सांगत होते, पारमार्थिक अनुभव सांगत होते, ध्यानातल्या खोल खोल अशा अनुभूती सांगत होते, उपनिषदांच्या अंगांनी सांगत होते. आणि सगळे कलकत्त्यातले अत्यंत चोखंड सुशिक्षित असे लोक मोठ्या आवडीने ते व्याख्यान ऐकत होते, हॉल भरगच्च भरलेला होता. आणि लाटू महाराज हे नंतर नाव आहे, लाटू रडत रडत ते ऐकत होता. व्याख्यान झाल्यानंतर सगळी सुशिक्षितांची आणि मोठ्या मंडळींची गर्दी दूर गेल्यानंतर विवेकानंद लाटूच्या जवळ गेले आणि म्हणाले की तुला काही बरं नाहीये, होतंय तुला काही अडचण आहे, काय आहे काय, तू असं रडत का होतास? तर लाटू महाराज असं म्हणाले की उपनिषदांमध्ये हे सांगितलेलं आहे, असं जे तू सांगत होतास
तर हे रोज तर माझ्या अनुभवात येत. त्यामुळं या सगळ्याचा अनुभव आपल्याला आहे या आठवणींनी आणि रामकृष्णांच्या बद्दल. त्यामुळे अत्यंत पूज्य पवित्र असा भाव निर्माण होऊन त्यांच्या आठवणींनी मी रडत होतो की त्यांनी आपल्याला केवढं दिलं. विवेकानंदांनी लाटू महाराजांना एकदम छातीशी धरलं आणि त्यानंतर साष्टांग नमस्कार केला. मूर्ख जैसे का दगड परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे जयांची वाचे माझे आलाप दृष्टी भोगी माझेचे रूप जयाचे मन संकल्प माझाची वाहे माझिया कीर्ती विण जयाचे रीते नाही श्रवण जया सर्वांगी भूषण माझी सेवा. कोणाचं वर्णन आहे? जयांचे ज्ञान विषय नेणे जाणीव मज एकातेची जाणे. एकदा रामकृष्णांनी लाटूला अक्षर शिकवायचा शिकवण्यासाठी म्हणून काहीतरी लिहिता वाचता यावं म्हणून काय गमभन बंगालीमध्ये शिकवायला म्हणून सुरुवात केली. तर 10 दिवस झाले लाटूला काहीच जमत नव्हतं, काहीच नाही. तेही थोडं परंपरागत आहेच. सर्वांना जरी सारखं शिकवलं तरी येणं हे परंपरागतच आहे. तर लाटूला काही केलं काही येत नसे. तर रामकृष्ण म्हणाले की काय तुझं डोकं, तुला बुद्धी हा प्रकार नाही, तुझं शिक्षण बंद कर. त्यांनी पाठी फेकून दिली, म्हणाला यासाठी मी आलोच नाहीये तुमच्याकडे. जयांचे ज्ञान विषय नेणे जाणीव मज एकातेची जाणे जया ऐसे लाभे तरी जिणे एरवी मरण. म्हणून क्षमा मागून लाटू महाराजांची, विवेकानंदांची, रामकृष्णांची. पण आपल्याला असे पापयोनी आणि पुराणातल्या गोष्टी सांगण्याच्या ऐवजी 100 वर्षापूर्वी झालेल्या या गोष्टी भावतील जरा. हे सगळं खरं आहे म्हणून सांगितलं, नाहीतर जमी तरी काय होती. जमिनी एवढ्या सगळ्या संतांचा उल्लेख केला तिच्या अभंगामध्ये, कोणी संतांनी जमीचा काही उल्लेख केला? सर्वांबरोबर राहिली एवढंच. मोलकरीण दासी हेही तसेच होते, जमिनी तशीच होती, दासीच होती. श्रीमंतांच्या घरी काम करणं, नामदेवांची आई फार काम सांगायची, फार तिचं कंबरडं मोडून जायचं. पण नामदेवांचं चरित्र पाहून जमी बोधाला प्राप्त झाली. त्यामुळं फार मोठे काय फासे पारधीन हे यांच्या कथा, पण अगदी अगदी घन घन अज्ञानामध्ये तिथून बाहेर येण्याची काही शक्यता नसलेले, पण जर संतांचा परिसर स्पर्श झाला तर ते ती या ती परांगती त्यांना देखील परमगती प्राप्त होते. भगवंतांमुळे तर झालीच झाली कुब्जा. भगवंतांचे सगळे मित्र सुदाम्य सकट तो पेंड्या करताना मार खाल्ला म्हणून सगळे हसत होते. तर तो म्हणतो की हे श्रीकृष्ण, तुझ्यावर चोरी करताना इतकी मजा येते की त्याच्या पुढे 2-5 लाथा 10-12 बुक्के आणि थोडस काठीनी मार खाणं यांनी काहीच वाटत नाही. पण ही सगळी मंडळी भगवंतांच्या जवळ राहिल्यामुळं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी या सगळ्या श्लोकाचं निरूपण भगवंत आपल्याजवळ राहणारे म्हणजे सगुण रूपानी भगवंत श्रीकृष्ण म्हणून आपल्याजवळ राहणाऱ्यांची कशी परमगतीला ते घेऊन जातात असंच वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी देखील केलेलं आहे. कोणतं तत्वज्ञान सांगितलेलं नाहीये, त्याची कोणती गरज नाही. खूप खूप चांगला श्लोक आहे. आपण यथावकाश हे सगळे श्लोक पाहूया. हरिओम तत्स. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदम् मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.